खंड पहिला, प्रकरण एक, जन्म। गांधी कुटुंब प्रथम तरी किराणा मालाचा व्यापार करणारे असावे असे समजते, परंतु माझ्या आजोबांपासून गेल्या 3 पिढ्या ते राज्यकारभार करीत आले आहेत। उत्तमचंद गांधी उर्फ ओता गांधी दृढनिश्चयी असावेत असे दिसते। राज्य प्रकरणी लटपटीमुळे त्यांना पोरबंदर सोडावे लागले व त्यांनी जुनागडच्या राज्याचा आश्रय घेतला। त्यांनी नवाबसाहेबांना डाव्या हाताने सलाम केला। या उघड दिसणाऱ्या अविनयाचे कुणी कारण विचारले तेव्हा जबाब मिळाला, उजवा हात तर पोरबंदरला देऊन चुकलो आहे। ओता गांधींची एकामागून एक 2 कुटुंबे झाली। पहिल्याचे त्यांना 4 मुलगे होते आणि दुसऱ्याचे 2। बालपणची आठवण करता ते बंधू सावत्र असावेत अशा तऱ्हेची कल्पनाही मला होत नाही। त्यापैकी 5वे करमचंद उर्फ कबा गांधी व शेवटचे तुलसीदास गांधी। उभयता बंधूंनी आळीपाळीने पोरबंदरमध्ये कारभाराचे काम केले। कबा गांधी हे माझे वडील। पोरबंदरची दिवाणगिरी सोडल्यानंतर ते राजस्थानी कोर्टात सभासद होते, नंतर राजकोटला व काही काळ वाकानेरला दिवाण होते व मृत्यूसमयी राजकोट दरबारचे पेन्शनर होते। कबा गांधींचीही एकामागून एक 4 कुटुंबे झाली। पहिल्या 2 पासून 2 मुली झाल्या, शेवटच्या पुतळीबाईपासून 1 मुलगी व 3 मुलगे, त्यातला सर्वात धाकटा मी। वडील कुटुंबप्रेमी, सत्यप्रिय, धीट, उदार पण रागीट असे होते। काही अंशी विषयासक्तही असावेत। त्यांचा शेवटचा विवाह 40व्या वर्षानंतर झाला होता। ते लाचेपासून दूर पळत, त्यामुळे शुद्ध न्याय देत अशी आमच्या कुटुंबात व बाहेरही बोलवा होती। सरकारशी ते अत्यंत राजनिष्ठ असत। एकदा प्रांताच्या एका साहेबाने राजकोटच्या ठाकूर साहेबांचा अपमान केला, त्याबद्दल ते त्यांच्याशी भांडले। साहेब संतापले, कबा गांधींना माफी मागण्यास फरमाविले। त्यांनी माफी मागण्याचे नाकारले व त्यापायी काही तास अटकेतही राहिले, परंतु ते डगमगले नाही। त्यामुळे अखेरीस त्यांना साहेबाने सोडून देण्याचा हुकूम केला। वडिलांनी द्रव्य संचय करण्याचा लोभ कधीच धरला नव्हता, त्यामुळे आम्हा भावांसाठी ते थोडकीच मिळकत ठेवून गेले। वडिलांचे शिक्षण केवळ अनुभवजन्य होते, ज्याला आपण आज गुजराती 5व्या इयत्तेचे शिक्षण म्हणू, तेवढे शिक्षण त्यांचे झाले असेल। इतिहास भूगोलाचे ज्ञान तर विचारायलाच नको। असे असूनही व्यवहार ज्ञान इतक्या उच्च दर्जाचे होते की सूक्ष्मात सूक्ष्म प्रश्नाचा उलगडा करण्यात किंवा 1000 माणसांपासून काम घेण्यास त्यांना अडचण पडत नसे। धार्मिक शिक्षण नाही सारखेच, परंतु देवळात जाण्याने, कथा वगैरे ऐकून जे धर्मज्ञान असंख्य हिंदूंना सहजी मिळत असते ते त्यांना होते। एक विद्वान ब्राह्मण आमच्या कुटुंबाचे मित्र होते। त्यांच्या सल्ल्यावरून शेवटच्या वर्षांत त्यांनी गीतापाठ सुरू केला होता आणि रोज पूजेच्या वेळी थोडे बहुत श्लोक ते मोठ्याने पठण करीत असत। आई साध्वी स्त्री होती अशी माझ्या मनावर छाप राहिलेली आहे। ती फार भाविक होती, पूजापाठ केल्याशिवाय कधीही जेवत नसे। हवेलीत नित्य नेमाने जायची। मला समजू लागले तेव्हापासून तिने कधी चातुर्मास्य व्रतवैकल्याखेरीस रीते दवडलेले मला स्मरत नाही। ती कठीणात कठीण व्रत घेई आणि निर्विघ्नपणे पार पाडी। घेतलेली व्रते आजारी पडली तरी सोडायची नाही। मला असा एक प्रसंग स्मरतो की तिने चांद्रायण व्रत केले, त्यामध्ये ती आजारी पडली, परंतु व्रत भंगू दिले नाही। चातुर्मास्यात एकभुक्त राहणे यात तर तिला विशेषसे काही वाटतच नसे। एवढ्याने संतोष न मानता एका चातुर्मास्यात तर तिने 1 दिवसाआड जेवण्याचा नियम केला होता। लागोपाठ 2-3 उपास म्हणजे तर तिला काहीच नाहीसे वाटे। एका चातुर्मास्यात तिचे असे व्रत होते की सूर्यनारायणाचे दर्शन करून नंतरच जेवावयाचे। त्या पावसाळ्यात आम्ही मुले ढगांकडे डोळे लावून पाहत राहत असू की केव्हा सूर्य दिसतो आणि आई जेवते। पावसाळ्यात पुष्कळ वेळा दर्शन दुर्मिळ होत असते हे सर्वांना माहीतच आहे। असेही दिवस स्मरतात की ज्या दिवशी आम्ही सूर्य पाहावा, आई आई सूर्य दिसला असे ओरडावे आणि आई घाईघाईने येते तो सूर्याने दडी मारावी। त्याचे काय मोठे, आज नशिबात जेवायचे नसेल असे म्हणून ती परत वळे आणि स्वतःच्या कामात दंग होऊन जाई। आई व्यवहार कुशल होती, दरबारच्या सर्व गोष्टी तिला समजत। राजस्त्रियांमध्ये तिच्या बुद्धीबद्दल बहुमान असे। मी लहान म्हणून कधीकधी मला आई राजवाड्यात आपल्याबरोबर घेऊन जाई। त्यावेळी आजीसाहेबांबरोबर चालणारे कित्येक संवाद अजूनही आठवतात. या आईबापांच्या घरी मी संवत 1925 भाद्रपद वद्य द्वादशीच्या दिवशी म्हणजे सन 1869 ऑक्टोबरच्या 2 पोरबंदर अथवा सुदामापुरी येथे जन्म पावलो. बालपण पोरबंदरातच गेले. कोठल्याशा शाळेत मला घातले होते असे आठवते. कसे बसे काही पाढे शिकलो. त्यावेळी मुलांबरोबर मी पंतोजींना मात्र शिव्या देण्यास शिकलो होतो, एवढी आठवण आहे. दुसरे काही एक आठवत नाही. त्यावरून मी अनुमान करतो की माझी बुद्धी मंद असावी आणि स्मरणशक्ती आम्ही पोरे कडवे गात असूना त्यातल्या कच्च्या पापडासारखी असावी. ते चरण तर मला दिलेच पाहिजे. एकडे एक पापड शेक, पापड कच्चो, रिकामी जागा मारो, रिकामी जागा. पहिल्या रिकाम्या जागी मास्तरांचे नाव असायचे, त्याला मी अमर करू इच्छित नाही. दुसऱ्या रिकाम्या जागी शिवी भरण्याचे प्रयोजन नाही.